चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पाकिस्तान साखर कारखाना मालकांविरोधात FIR दाखल। गेल्या गाळप हंगामाची थकबाकी जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांना न दिल्याने पाकिस्तानमधील पंजाब ऊस आयुक्तांच्या तक्रारीवर सॅटेलाइट टाउन पोलीस स्टेशनने रविवारी एका स्थानिक साखर कारखानदाराच्या विरोधात अजामीनपत्र कलमांतर्गत FIR दाखल केली आहे। सॅटेलाइट टाउन पोलीस स्टेशनमधील नोंदित FIR 699-20 नुसार पंजाब केन आयुक्तांनी सांगितले की मेसर्स शकरगंज साखर कारखान्याने टोबा टेक सिंग जंग ऊस शेतकऱ्याचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत, जे 82 करोड आहेत। ऊस आयुक्तांनी सांगितले की वरील थकबाकीचे पैसे ऊसाच्या पिकाच्या तोडणीनंतर 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना दिले जाणे गरजेचे होते, पण कारखानदार मालक अली अल्ताफ सलीम यांनी पंजाब शुगर फॅक्टरीज कंट्रोल संशोधित अध्यादेश यांच्या अंतर्गत उत्पादकांना थकबाकी भागवलेली नाही। हा अजामीनपत्र गुन्हा आहे। लाहोरच्या कारखानदारांच्या विरोधात FIR दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे।